बहुविधच्या श्रवणीय विभागात ऐकूया विलास पाटील यांची कथा माय सन डू यू वॉन्ट दिस बलून। या पोराला आपण आपल्याबरोबर हॉटेलात आणायला नको होतं हे रॉबर्टला आधीपासून पुरतेपणे ठाऊक होतं, पण त्याच्यापुढं दुसरा पर्यायही नव्हता। आपल्या मैत्रिणीबरोबर आपण 2 दिवस ट्रीपला जाणार आहोत हे ट्रेसीनं आठवडाभर आधी त्याला सांगून ठेवलं होतं। त्यासाठी तिला कार लागणार होती, त्याबाबत तिनं निक्षून सांगितलं होतं। आठवड्यानंतरची गोष्ट म्हणून रॉबर्टनं तिच्या म्हणण्याकडे फारसं लक्षही दिलं नव्हतं, पण तो दिवस उजाडला आणि सकाळीच बायको कार घेऊन भोरकन उडून गेली। आता कुठे एका वास्तवाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे हे त्याच्या लक्षात आलं। बोस्टनच्या प्लेझंट स्ट्रीटवरून रात्री 12:30 मुलाला घेऊन तो साईडवॉकने चालला होता। नुकताच पाऊस पडून गेला होता, हवेत चांगलाच गारठा आलेला होता। हॉटेलातला जादूचा खेळ संपवायलाच त्याला 12 वाजले। त्यानंतर जादूचं सारं सामान हॉटेलच्या नेहमीच्या कपाटात ठेवायला त्याला 20-25 मिनिटं तरी लागली। आता रस्त्यावरून चालताना सोबत पोराला घेऊन तो वैतागला होता। पोर नेहमी आईला चिकटलेलं असायचं। पोराला सांभाळणं, त्याला गोंजारणं, त्याला समजावणं, त्याचे हट्ट पुरवणं याचा त्याला तिळमात्रही सराव नव्हता। त्या गोष्टींपासून तो 10 हात दूर राही। बायकोनं ते सारं पाहावं हेच त्याचं नेहमीचं म्हणणं। ट्रेसीही ते मान्य करूनच चालायची, पण ट्रीपला मुलाला घेऊन जाणं तिला अगदीच अशक्य होतं। म्हणून 2 दिवसांसाठी रॉबर्टवर पोराची जबाबदारी सोपवून ती ट्रीपला निघून गेली होती। आणि पोराच्या मुडिष्ट स्वभावाला तोंड देता देता रॉबर्ट पुरता हैराण झाला होता। त्याला हाताला धरून रस्त्यानं जवळपास तो ओढतच चालला होता। रस्त्यानं जाणाऱ्या एखाद्या कॅबला तो हात करत होता, पण त्या त्याच्या नजरेसमोरून भरकत निघून चालल्या होत्या। कुणी थांबायलाच तयार नव्हतं। पोराला हाताला धरून ओढत चालत राहणं एवढाच एक मार्ग होता। निदान 30 स्टेशन तरी गाठावं हा त्याचा उद्देश होता। त्यासाठी पोरानं चालत राहणं गरजेचं होतं, पण ते बापालाच मागे ओढत होतं। काही केलं रॉबर्टचं ऐकायला तयार नव्हतं। ते हटून बसलं होतं आणि बापाला सारखं म्हणत होतं, डॅडी गिव मी दॅट, डॅडी गिव मी दॅट, आय नो ते तुमच्या जवळच आहे।
नो नो माय सन, आय हॅव ऑलरेडी सेंट इट होम। जादूनं मी ते केव्हाच घरी पाठवलंय, तुझ्या देखतच पाठवलंय ना, तू पाहिलंच देखील।
एक नजर कॅबवर ठेवत रॉबर्ट पोराला समजावू पाहत होता। त्याला जवळजवळ ओढतच वाट चालला होता।
नो नो युअर लायर, खोटं सांगताय तुम्ही, ते तुमच्या जवळच आहे,
ओरगा ओरडून म्हणाला। रात्री 12:30 वेळ, कॅब मिळत नाहीये, त्याथे वात्रट कार्ट काही केल्या ऐकायला तयार नाही, त्यामुळे रॉबर्ट एकदम वैतागून गेला। निदान जवळचं 30 स्टेशन गाठता आलं तर त्याला घरी पोचता आलं असतं। हॉटेलवर केलेल्या आठवड्याभराच्या कार्यक्रमांचे पैसे मॅरियटच्या मॅनेजरने आज रोख मोजून दिले होते। खिशातली रक्कम तशी बऱ्यापैकी होती, आणि मध्यरात्री या अशा रस्त्यावर चालत राहणं तसं धोक्याचं होतं। तशात कॅब मिळत नव्हती, पोरगं तर हटून बसलं होतं, त्याला बखोटीला धरून रॉबर्ट चालवत होता। पोराचं रडणं ओरडणं सुरूच। आपण घरी गेल्यावर ते तुला मिळणारच आहे, हाऊ सेफली आय हॅव सेंट इट होम, त्यासाठी तू लवकर घरी चालणं जरुरीच आहे, सो हरी अप कम ऑन, रॉबर्ट पोराची समजूत काढत होता। पण ते बेरकी पोर ऐकायला काही तयार नव्हतं।
नो इट इज विथ यू, घरी नाही आहे ते तुमच्या जवळच आहे, मला फसवताय तुम्ही।
ह्या पोराचं काय करावं रॉबर्टला समजत नव्हतं। पोराचा हट्ट पुरवावा तर तो वेगळाच प्रॉब्लेम निर्माण करत होता, त्यामुळे त्याला तसंच गुंगवत नेणं, ओढत पुढे खेचणं रॉबर्टला सोयीचं वाटत होतं, आणि तो त्याच प्रयत्नात होता। पोराला तो पुढं ओढत होता, पोर मात्र त्याला मागं खेचत होतं। रस्ता निर्मनुष्य, अर्धी रात्र उलटून गेलेली आणि खिशात बऱ्यापैकी रक्कम। रॉबर्टची काळजी वाढायला लागली, आणि एवढ्यात पुढच्या गल्लीतून एक ब्लॅक विद्युत वेगानं पुढे आला। रॉबर्टच्या हातून त्यानं पोराला खेचून घेतलं। त्याच्या हातात लखलखीत चाकू होता, तो त्यानं पोऱ्याच्या गळ्याला लावला।
कम ऑन गिव मी द मनी, आय वॉन्ट मनी, हरी अप कम ऑन गिव मी द मनी मनी।
गर्दच्या नशेचा बहर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। पोरगा मान वर करून त्या ब्लॅकला पाहण्याचा प्रयत्न करत होता. या गडबडीत त्या धारदार चाकून त्याला जखम होण्याची शक्यता होती. रॉबर्ट त्यामुळे अधिकच घाबरला.
हे हे वेट वेट वेट, चाकू लागेल त्या पोराला.
थोडासा आगतिक, थोडासा संतापलेला रॉबर्ट कळवळून म्हणाला,
देन कम ऑन, गिव मी युअर वॉलेट, हरी अप, कम ऑन.
ब्लॅक जागीच टणाटण उडत होता आणि त्याच्या हातातला चाकू सारखा हलत होता. रॉबर्टला तीच एक काळजी होती की कुठलंही शहाणपण दाखवणं धोक्याचं होतं, गर्दुल्या काहीही करण्याची शक्यता होती. रॉबर्टला ते पुरतेपणी कळलं होतं. त्यानं आपल्या कोटाच्या वरच्या भागातल्या आतल्या खिशातून हात घालून पैशाचं वॉलेट काढण्याचा प्रयत्न केला, पण तिथे बरंच काही कोंबल्यानं त्याला पैसे बाहेर काढणं अवघड जात होतं आणि त्याचं सारं लक्ष पोराच्या गळ्याकडे होतं.
कमॉन, हरी अप, हरी अप,
ब्लॅक पुन्हा गुरगुरला.
वेट 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 वेट, जस्ट वेट, जस्ट वेट.
आपल्या खिशाशी रॉबर्ट धडपडत होता. एवढ्यात त्याच्या खिशातून थपकन खाली काहीतरी पडलं. एकाच वेळी रॉबर्ट, त्याचा पोरगा आणि तो ब्लॅक त्या पडलेल्या वस्तूकडे पाहायला लागले. ते एक रिव्हॉल्वर होतं. ते पाहून ब्लॅक गोंधळला. रॉबर्टनं कमालीच्या चपळाईनं ते रिव्हॉल्वर उचललं. एवढ्यात ते पोर चित्कारले,
डॅडी डॅडी, दॅट्स देअर.
पण ब्लॅकनं पोराला हिसडा दिला. क्षणभर काय करावं तेच त्याला कळेना आणि दुसऱ्याच क्षणी पोराला सोडून मागच्या रस्त्याला तो धूम पळाला. रॉबर्ट क्षणभर आपल्या हातातल्या वस्तूकडे, क्षणभर पोराकडे, तर क्षणभर त्या पळणाऱ्या ब्लॅककडे आश्चर्याने पाहत राहिला. पोरगही मागे वळून त्या ब्लॅककडे पाहत राहिलं. पुन्हा ते बापाकडे वळलं आणि ओरडलं,
डॅडी दॅट इज देअर, खोटं सांगत होता तुम्ही, गिव मी दॅट, गिव मी.
दूरवर जाणाऱ्या ब्लॅककडे दिघमूड झालेला रॉबर्ट पाहतच होता. पोरानं त्याच्या हातातलं रिव्हॉल्वर खेचून घेतलं आणि त्वरेनं मागे वळाला. बँग बँग करत रिव्हॉल्वरचे खटके दाबू लागला. दुसऱ्या क्षणी रिव्हॉल्वरच्या नळीतून साबणाचे फुगे बाहेर पडायला लागले. पोरगा खटके दाबतच होता. रॉबर्ट भानावर आला तेव्हा त्याने सुटकेचा निश्वास सोडला. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर त्याला एखादी कॅब पकडायची होती. तो त्या नादात होता, तर रस्त्याच्या कडेला एक म्हातारा गृहस्थ हातातल्या उंच काठीला अडकवलेलं रिव्हॉल्वर विकण्यासाठी हळू आवाजात ओरडत होता. हातातल्या रिव्हॉल्वरमधून साबणाचे फुगे काढत होता. पोराने ते पाहिलं, मात्र तो ते रिव्हॉल्वर घेण्यासाठी अडून बसला. पुढे यायलाच तो तयार होत नव्हता. रॉबर्ट वैतागला. त्याला एकदा घर गाठायचं होतं, कॅब शोधायची होती, पोराला पुढे खेचण्याचा त्याने प्रयत्न केला, पण ते पोरगं काही जाम ऐकायला तयार नव्हतं. शेवटी रॉबर्टनं खिशातून नोट काढली. ती नोट त्या गृहस्थाला देऊन एक अडकवलेलं रिव्हॉल्वर नीट तपासून घेतलं. त्यातून फुगे येत होते, मग ते पोराच्या हाती दिलं. पोरगा आता तरी त्या खेळण्याच्या नादात भरभर चालायला लागेल असा त्याचा होरा होता, पण पोरग त्या रिव्हॉल्वरशी धडपडायला लागलं. पुढून चालत येणाऱ्या एका म्हाताऱ्यावर त्याने ते रोखलं. म्हातारा एकदम बावचळला आणि पोराचं बँग बँग सुरू झालं. दचकलेला म्हातारा रॉबर्टकडे रागानं पाहत चालायला लागला. रॉबर्टनं लगेच पोराच्या हातून ते पिस्तूल हिसकावून घेतलं आणि आपल्या जादुई चलाखीनं ते नाहीसं केलं.
डॅडी, वेअर इज माय रिव्हॉल्वर?
पोरग किंचाळलं.
माय सन, आय हॅव सेंट इट होम बाय मॅजिक, यू विल गेट इट देअर,
बाप बोलला. पण पोरग काही ऐकायला तयार नव्हतं. रॉबर्टला हे सारं आठवलं. माय गॉड, ते रिव्हॉल्वर पोराच्या हट्टापायी आपण घेतलं, एकापरी बरंच केलं असं त्याला मनाशी वाटून गेलं. पोराचा त्यानं पुरवलेला तो एकमेव आणि पहिलाच हट्ट होता. बापलेक दोघंही चालायला लागले. पुढच्याच वळणावर कोपऱ्यात एका विजेच्या खांबाखाली एक ब्लॅक गॅसचे फुगे विकत उभा होता. रॉबर्टनं पोराला थांबवलं. खाली वाकून हळुवार आवाजात त्याने आपल्या मुलाला विचारलं, माय सन, डू यू वॉन्ट दिस बलून? विलास पाटील यांची ही कथा माय सन, डू यू वॉन्ट धिस बलून, पूर्वप्रसिद्धी, अंतर्नाद, ऑक्टोबर 2010.